प्रभू रामचंद्र यांची आज्ञा मिळाल्यानंतर जटाधारी आणि काळे मृगचर्म धारण करणाऱ्या शबरीने आपल्या शरीरातून अग्नि प्रगट केला. अग्नी समान तेजस्वी देह प्राप्त केला. दिव्य वस्त्र अलंकार, फूल माला, चंदन लेप लावलेलं शरीर, तसेच विजय समान तेजस्वी शरीर धारण करून ती गुरुसेवा करण्यासाठी दिव्यधामी निघून गेली. तिने आपले सर्व लक्ष गुरुचरणी एकाग्र केले.